नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज 3 सेमीकंडक्टर प्रकल्पांची बुन्याद घातली। वाडट्या अपघातांच्या फाटभुयेर गोंयात पर्यटकांक रेंट कार आनी रेंट बायक वाहन वापरा खातीर सरकारान हमीपत्र सक्तीचे केला। कला अकादमीन आयोजित केल्ल्या 49व्या अ गट तियात्र सर्तीचो निकाल जाहीर केला। डॅडीज होम तियात्राक पयले इनाम फावो जाला। गोंय समग्र शिक्षा वतीन 57 पदांखातीर अर्ज मागयल्यात। आता पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी सुमार 1.25 लाख रुपया मोलाच्या 3 सेमीकंडक्टर प्रकल्पांची बुन्याद घातली। गुजरातातल्या ढोलेरा आणि सनंद आणि आसामातल्या मोरीगाव हांगा हे प्रकल्प असतात। ह्या प्रकल्पांक लागून भारतात सेमीकंडक्टर आणि प्रदर्शन उत्पादन पर्यावरण प्रणालींच्या उदरगतीक मदत जातली। भारताक संसारिक सेमीकंडक्टर उद्देगात फुडाकार घेवपाक मेळचो म्हण सेमीकंडक्टर पर्यावरण यंत्रणा तयार करपा खातीर भारत सरकारान भारत सेमीकंडक्टर मोहीम हातात घेतल्या। ह्या उपक्रमाक लागून देशातल्या तरणाट्यांक रोजगाराची संद मेळटली अशी इत्सा प्रधानमंत्र्यांनी उक्तायल्या। येवपी काळात भारत सेमीकंडक्टर उत्पादनातले जागतिक केंद्र आणि उद्देग 4.0 फुडारी जावपाचो आसा असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला। तरणाट्यांक सेमीकंडक्टर उद्देगांचो फायदो मेळटलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले। ईशान्य राज्यां आग्नेय आशियातल्या देशांकडेन जोडपाक बळिश्ट जायत आसात आनी ह्या वाठारांत असो उद्देग उभारपाचो विचार कोणेच केल्लो ना अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळे। हेर वाहनांचे तुळीत रेंट कार आनी रेंट बायक वाहनांक जावपी अपघातांचे प्रमाण डोबराद आसा। पर्यटकांनी रेंट कार आनी रेंट बायक वाहन जापसालदारकीन चलोवचे म्हण आतां हमीपत्र म्हणजेच अंडरटेकिंग दिवप बंधनकारक आसा। येरादारी पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी आयज पत्रकार परिशदेत ही म्हायती दिली। रेंट कार वा रेंट बायकाचो वापर पर्यटकांकडल्यान चड जाता। तांकां वळणां तशेंच रस्त्यांची म्हायती नासता, सिग्नल तशेंच येरादारीची म्हायती आसना। हाका लागून अपघात जावपाची शक्यताय हेर वाहनांचे तुळेंत चड आसता। रेंट कार वा रेंट बायक चलोवपाक घेवपी मनशान हमीपत्रांच्या 2 प्रतींचेर सयो करच्यो पडटल्यो। एक प्रत गाडयेन जाल्यार दुसरी प्रत रेंट कार वा रेंट बायकाच्या एजंटाक दिवची पडटली। हमीपत्राची प्रत नासली जाल्यार तालावां सयत नेमाप्रमाण कारवाय जातली अशें अधीक्षक राहुल गुप्ता हांणी सांगले। हांव हॅल्मेट घालून गाडी चलयतलो, सोरो पियोन गाडी चलोवचो ना, गाडी चलयतना मोबायलाचेर उलोवपाचो ना, ट्रिपल सीट दुचाकी चलोवचो ना अशे मुद्दे हमीपत्रात आसतले। रुमणाबळ दवरली हाउसिंग बोर्डातल्या घरांक गटार जोडणी दिवपाच्या लक्ष्यांचे 100% उद्दिष्ट रोखडेच पुराय जातले अशी म्हायती नाविलीचे आमदार उल्हास तुयेकार हांणी दिली। रुमणाबळातल्या घरांक गटार जोडणी दिवपाच्या कामाचो निमणो पावंडो हातात घेतला आनी अशे तरेन रुमणाबळ हाउसिंग मंडळाच्या सगळ्या घरांक सांडपाणी जोडणी दिवपाचो हेतू पुराय जातलो। रुमणाबळ हांगा सांडपाणी जोडणी कामाच्या निमण्या टप्प्याचे उक्तावण हालीच तुयेकार हांणी केले। ह्या वेळार ते उलयताले। ह्या प्रसंगाचेर ह्या वाड्याचे पंच विजय सुरमे आनी थळावे नागरिक गांवकार हाजीर आशिल्ले। रुमणाबळ हाउसिंग बोर्ड वाठारातल्या घरांक गटार जोडणी दिवपाचे काम 85% पुराय जाला, पूण कांय अडचणींक लागून 15% काम प्रलंबीत आशिल्ले। प्रकरण फुडे व्हरून ह्या कामाक मान्यताय मेळ्या आनी हाका लागून रुमणाबळ दवरली पंचायत वाठारातल्या सगळ्या घरांक सांडपाणी जोडणी दिवपाचो हेतू पुराय जातलो अशें तुयेकार हांणी सांगले। निमण्या टप्प्यातले 15% काम 88 लाख रुपया खर्च करून पुराय करतले अशी म्हायती तुयेकार हांणी दिली। संवाद सेतू ह्या महाराष्ट्रातल्या संस्थेन वासंतीक कथा सर्तीचे आयोजन केला। ही सर्त सगळ्यां खातीर उक्ती आसा। कथेक विशयाचे बंधन आसचे ना, कथा मराठीत आनी स्वतंत्र आसची तशेंच पूर्व प्रकाशीत आसची न्हय अशी अट आसा। कथेची शब्दमर्यादा उणेच 1.5 हजार आनी चडात चड 3 हजार उतरां अशी आसा। टायप केल्ली कथा 5 एप्रील 2024 मेरेन 100 रुपया प्रवेश शुल्का सयत पीडीएफ करून संवाद सेतू पुणे @gmail.com ह्या ईमेल नाम्याचेर धाडची। सर्वोत्कृष्ट स कथांक दरेकी 5 हजार रुपयांची इनामां दितले। इनामां फाव जाल्ल्या कथा संवाद सेतू डिजिटल कथा विशेषांकात प्रसिद्ध जातल्यो। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं आयकतात।
थ्री स्टेप्स टू स्टे प्रोटेक्टेड एण्ड स्टे सेफ फ्रॉम कोविड-19। वेअर फेस मास्क, दो गज की दूरी टू मेंटेन सोशल डिस्टेंसिंग, मेंटेन हँड एण्ड फेस हायजीन।
कला अकादमीचे वतीन आयोजित केल्ल्या 49व्या अ गट तियात्र सर्तींत कांदोळेच्या govan.com सोशियो एण्ड कल्चरल असोसिएशनाच्या डॅडीज होम ह्या तियात्राक पहिले इनाम फावो जाला। जाल्यार दुसरे इनाम मोरजी पेडणेच्या माची मोगी सांस्कृतिक संस्थेन सादर केल्ल्या 12 ब्रेस्तार 13 शुक्रार ह्या तियात्राक फावो जाला। तिसरे इनाम कोळंगूटच्या माथायस क्रिएटीव्ह ग्रुप संस्थेन सादर केल्ल्या फॅमिली तियात्राक फावो जाला। जाल्यार माजोड्डेच्या कला निकेतन संस्थेच्या गोंयकारपण तियात्राक उमेद वाडोवपी इनाम फावो जाला। तशेंच हातूंत उत्कृश्ट दिग्दर्शन, अभिनय आनी हेर इनामांचोय आसपाव आसा। ह्या सर्तींत 12 संस्था वांटेकार जाल्ल्यो। हे सर्तीचे परिक्षण आग्नेल फर्नांडीस, फादर मॅथ्यू फर्नांडीस आनी धोरोती जुलियट मास्कारेन्न सांणी केले। कला अकादमीन सगळ्या जैतिवंतांक परबी भेटयल्या आनी कांय दिसांनी इनामां भेटवण सुवाळ्याची तारीख जाहीर करतले अशें कळीत केलां। गोंय समग्र शिक्षावतीन राज्यातल्या सरकारी तशेंच अनुदानीत माध्यमीक विद्यालयां, सरकारी आनी अनुदानीत उच्च माध्यमीक विद्यालयांनी प्रशिक्षकांची पदां भरपा खातीर अर्ज मागयल्यात। राष्ट्रीय कुशळटाय पात्रताय फ्रेमवर्क ह्या विशया खातीर ह्या शिक्षकांची भरती करतले। ही पदां कंत्राटी पद्दतीचेर आसतली। तशेंच हे खेपे 57 पदां भरतले। 2024 ते 2025 ह्या शिक्षणीक वर्सा खातीर ही नियुक्ती जातली। हातूंत इलेक्ट्रॉनिक्स 6 पदां, आयटी 2, लॉजिस्टीक 1, बीएफएसआय 2, ट्रॅव्हल टुरिझम 12, ब्युटी वेलनेस 3, एपारेल्स 1, प्लंबींग 3, ऑटोमोबाईल्स 6, रिटेल 3, कन्स्ट्रक्शन्स 3, हेल्थकेअर 5, एग्रीकल्चर 5, दिवचल बार्देश 70 आनी काणकोणा खातीर ब्लॉक रिसोर्स पर्सन 4, अकाउंट ऑफिसर 1, दक्षिणेत डेटा एंट्री ऑपरेटर 1 ह्या पदांचो आसपाव आसा। गोंय सरकारा वतीन आर्लकेरीच्या सरकारी प्राथमीक विद्यालयाच्या नव्यान बांदिल्ल्या संकुलाचे फाल्यां 14 मार्चाक सकाळी 10:30 वरांचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची हस्तुकी उक्तावण जातले। ह्या वेळार भारत सरकाराचे पर्यटन आनी बंदर जहाज आनी न्हंय येरादारी राज्यमंत्री श्रीपाद नायक, खेळ आनी युवा वेव्हार तशेंच कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळाचे उपाध्यक्ष आनी साळगांवचे आमदार केदार नायक, बेतकी खांडोळेचे जिल्हो पंचायत वांगडी श्रमेश भोसले, केरी ग्रामपंचायतीचे सरपंच तृप्ती नायक, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे आनी सरकारी प्राथमीक विद्यालय आर्लकेरीचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलन गावडे ह्या वेळार हजर रावतली। पावसा दिसांनी हुंवार येवन बुट्टी येवची न्हय म्हूण मुखेल गटार नितळ करपाच्या कामाक आतां सुरवात केल्या म्हणपाची माहिती वास्कोचो आमदार दाजी साळकार हांणी दिल्या। 70 लाख रुपया खर्च करून मायमोळे तळ्याच्या नितळसाणीच्या कामाक आयज सकाळी सुरवात केल्या उपरांत उलयतना आमदार साळकार हांणी म्हळां, दर वर्सा मायमोळेतल्या 1 मुखेल तळयेचे काम हातांत घेताले, पूण दोनूय तळयो नितळ करपाक घेतल्यात कारण पावसाच्या उदकाचो लोट कितलोय वाडलो तरी उदक भायर वचपाक फावो ते उपाय घेतल्यात म्हणपाची माहिती वास्कोचे आमदार दाजी साळकार हांणी दिल्या। ह्या वेळार नगराध्यक्ष गिरीश पोरकार हाजीर आशिल्ले। जिल्हो बायलां आनी भुरगीं हॉस्पिटल कुडाळ सिंधुदुर्ग तशेंच हेमोफिलिया सोसायटी पणजी विभाग हांच्या जोडपालवान आयज दोतोर प्रशिक्षण कार्यावळीचें आयोजन केल्लें। बांबोळेच्या गोंय वैजकी महाविद्यालयाचे मेडिसीन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ रामनाथ नेवरेकार हांणी ह्या वेळार व्याख्यान दिले। ह्या वेळार डॉ अनिल पवार हाजीर आशिल्ले। ह्या कार्यावळींत दोतोर आनी नर्सी मेळून सुमार 50 कर्मचारी वांटेकार जाल्ले। हेमोफिलिया समज सह संवेदना आनी वेवस्थापन वाडोवप हो ह्या कार्यावळीचो उद्देश आशिल्लो। ह्या वेळार हेमोफिलिया सोसायटीचे एडवोकेसी एम्बेसेडर प्रकाश कामत हांचेय उलोवप जाले। गोयचे कवी गजलकार चंद्रशेखर गांवस हांच्या माझी भावस्पंदनी ह्या ललित निबंध संग्रहाचो लोकार्पण सुवाळो आयतारा 17 मार्चाक सांजवेळा 4 वरांचेर केरी 70 केरी युथ क्लबाच्या सभाघरांत आयोजित केला।
मराठी पत्रकारितेच त्याचप्रमाण नाट्य साहित्य क्षेत्रात कार्यरत आशिले चंद्रशेखर गांवस हांचे माजी भावस्पंदनी हे पहिलेच ललित निबंध संग्रहाचे पुस्तक असा. परत एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज 3 सेमीकंडक्टर प्रकल्पांची बुन्याद घातली. वाडट्या अपघातांच्या फाटभुयेर गोंयात पर्यटकांक रेंट कार आनी रेंट बायक वाहन वापरा खातीर सरकारान हमीपत्र सक्तीचे केला. कला अकादमीन आयोजित केल्ल्या 49व्या अ गट तियात्र सर्तीचो निकाल जाहीर केला. गोंय समग्र शिक्षा वतीन 57 पदां खातीर अर्ज मागयल्यात. इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपतात.